चीनीमंडी.com पॉडकास्ट।
आत्महत्यांना थांबवण्यासाठी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा शेतकरी संघटना। शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्त करा अशी मागणी शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी केली। तसंच शेतकरी विरोधी कायदे न बदलल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। सांगलीतील कल्पतरू मंगल कार्यालयात गुरुवारी शेतकरी नेते शरद जोशी आणि हुतात्मा बाबू गेनू यांच्या स्मृती प्रित्यर्थ शेतकरी हुतात्मा स्मृती परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी रघुनाथ दादा पाटील म्हणाले, गतवर्षी देशात 3,98,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत। शेतीमालाला भाव मिळत नसल्यानं आत्महत्येचं प्रमाण वाढत आहे। वाढती महागाई आणि कायम राहिलेला कर्जाचा बोजा यामुळे शेतकरी पिचून गेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी दिल्याशिवाय पर्याय नाही। गुजरातमधील कारखान्यांनी 2 वर्षांपूर्वीच उसाला 4,700 रुपये दर दिला। उत्तर प्रदेशात यंदाची SAP 3,250 रुपये आहे। हे पाहता राज्यातील शेतकऱ्यांचा तोटा होत आहे। 2 कारखान्यातील अंतराची अट काढून टाकायला हवी। केंद्र आणि राज्यात भाजप सत्तेत असतानाही शक्य झालं नाही। टनाला 4,000 दर मिळाला नाही तर चालू झालेले कारखाने आम्ही बंद पाडू। शिवाजीराव नांदखिले, कालिदास आपेट, धनंजय ठाकडे, बंडा सोळंकी, अजित काळे, गणेश घुगे आदी उपस्थित होते। यावेळी पुणे विचारवेधचे आनंद करंदीकर, शिवाजीराव नांदखिले यांचं भाषण झालं। जिल्हाध्यक्ष हनुमंतराव पाटील, महादेव कोरे, DG माळी, रावसाहेब ऐतवडे, वंदना माळी यांच्यासह राज्यातील पदाधिकारी आणि शेतकरी यावेळी उपस्थित होते। परिषदेतील प्रमुख ठराव, सरसकट कर्ज वीज बिल माफी करावी, शेतकरी विरोधी कायदे रद्द करावेत, शेतीमालावरील निर्यात बंदी उठवावी, उसाला प्रतिटन 4,000 रुपये दर द्यावा, गाईच्या दुधाला 40 तर म्हशीच्या दुधाला 60 रुपये दर मिळावा।